नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्याकडे महाराष्ट्राची घौडदौड सुरू. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपालांचं प्रतिपादन. विधिज्ञ राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड. राज्य सरकारचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर. विशेष अधिवेशनाचं कामकाज संस्थगित. हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबरपासून नागपूर इथं घेण्याची राज्यपालांना शिफारस. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती. आणि लाडकी बहीण योजनेच्या छाननीबाबतचं वृत्त निराधार असल्याचं माजी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट. आता सविस्तर बातम्या. 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्याकडे महाराष्ट्राची घोडदौड सुरू असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या संयुक्त सभेसमोर अभिभाषण करत होते. चालू वर्षाच्या पहिल्या 2 तिमाहीत थेट परकीय गुंतवणुकीत देशभरात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. गेल्या वर्षातही थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशभरात अग्रेसर होता, याकडे राज्यपालांनी लक्ष वेधलं. राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्याला इतर सदस्यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. त्यांच्या रुपानं न्यायप्रिय आणि संयमी व्यक्तिमत्व निवडलं गेलं आहे, ही आनंदाची बाब असल्याचं ते म्हणाले. आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची परंपरा असून ही परंपरा कायम राहिली, असं फडणवीस यांनी नमूद केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी देखील नार्वेकर यांचं अभिनंदन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. अध्यक्ष निवडीच्या या प्रक्रियेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बहिष्कार टाकला. आमदार आदित्य ठाकरे यांनी नव्या अध्यक्षांकडून सर्वांना समान न्यायाची अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर झाला. विधानसभा सदस्य उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळावर विश्वास दर्शवणारा ठराव सभागृहात मांडला. तो सभागृहानं आवाजी मतदानानं मंजूर केला. दरम्यान जयंत पाटील यांच्यासह 4 आमदारांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्यासह विधिमंडळाचे दिवंगत सदस्य मधुकर पिचड, रोहिदास पाटील, बाबा सिद्दीकी, वसंत चव्हाण यांच्यासह इतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीचा शोकप्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला. सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध राहून सर्व दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राज्यपालांच्या सूचनेनुसार विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज संस्थगित करण्यात येत असल्याची घोषणा अध्यक्ष नार्वेकर यांनी केली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबरपासून नागपूर इथं घेण्याची शिफारस राज्यपालांना करण्यात आल्याची माहिती नार्वेकर यांनी यावेळी दिली. देशभरातले लघु शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी कर्जांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात आज ही माहिती दिली. 2022-23 या आर्थिक वर्षात 12,38,00,000 रुपयांचं कृषी कर्ज वाटप लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना करण्यात आलं, तर 2023-24 या आर्थिक वर्षात 13,06,00,000 रुपये इतकं कृषी कर्ज वाटप या शेतकऱ्यांना करण्यात आल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा भारतीय प्रशासकीय सेवेतले राजस्थान क्षेत्रातले 1990 सालचे अधिकारी आहेत. पुढच्या 3 वर्षांसाठी मल्होत्रा यांची ही नियुक्ती असून परवा 11 तारखेला ते आपला पदभार स्वीकारतील.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
येत्या 13 आणि 14 डिसेंबरच्या रात्री आकाशात पूर्व दिशेला उल्का वर्षाव होताना दिसेल. याला जेमिनिडचा उल्का वर्षाव म्हणतात. हा वर्षाव लघुग्रह आणि 3200 फिथॉन नावाच्या छोट्याशा खगोलीय वस्तूंमुळे तयार होतो. ही वस्तू धूमकेतू तसंच लघुग्रह यामधली एक मानली जाते. हा उल्का वर्षाव खगोलप्रेमी आणि अभ्यासकांना साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली असून ही खगोलीय घटना पाहण्याचं आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने आणि हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केलं आहे. राज्य सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या छाननीबाबतचं वृत्त निराधार असल्याचं महिला आणि बालकल्याण विभागाच्या माजी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्या आज विधानभवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होत्या. याबाबत कोणीही संभ्रम पसरवू नये असं आवाहन तटकरे यांनी केलं. त्या म्हणाल्या,
अशा पद्धतीचा कुठेही निर्णय किंवा अशा पद्धतीची कुठेही चर्चा ही शासन स्तरावर झालेली नाही माझ्या माहितीनुसार. त्याच्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही स्क्रुटनी किंवा फेर चौकशी किंवा फेर तपासणी असा आदेश काही शासनाने काढलेला नाहीये. त्यामुळे विनाकारण कुणीही गैरसमज त्या बाबतीतला करू नये. ज्या पद्धतीनं ही योजना राबवली जात आहे, महिलांना लाभ मिळत आहे, त्यामुळे अधिकाधिक प्रभावी पद्धतीनं ही लाडकी बहीण योजना पुढे सुद्धा राबवली जाणार.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीनं येत्या 14 आणि 15 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या 2 दिवसीय 11व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची संपूर्ण तयारी झाली असून त्याची कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यात आली असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी आज बीड इथं पत्रकार संवाद बैठकीत दिली. साहित्य संमेलन दशकपूर्तीनंतर होणारं पहिलं संमेलन असल्याचं रापतवार यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यातल्या येलडा इथल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी तयार केलेल्या हंगामी वसतीगृहातल्या 40 पैकी 37 विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मुंबई विद्यापीठात भारतीय भाषा संवर्धन आणि प्रसार केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या विविध विभागातील मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, कन्नड, सिंधी, पाली, प्राकृत, उर्दू आणि पारशी धर्मीयांची अवेस्ता अशा भाषांसह घटनेत अनुसूचित असलेल्या 22 भाषांचा यात समावेश असेल. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेत या अनुषंगानं ठराव करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या भारतीय भाषा संवर्धन समितीच्या अनुषंगानं उच्च शिक्षणात भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी या केंद्राचं महत्व अधोरेखित होणार आहे. सैनिकांच्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित आहोत असं सांगून माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचं हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आज सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलनाला प्रारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी आदींची उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 42व्या वर्धापन दिनानिमित्तानं कालपासून महापालिकेच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आज महापालिकेच्या मुख्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आलं. 36 अधिकारी कर्मचाऱ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवत रक्तदान केलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या वतीनं रक्तसंकलन करण्यात आलं. जालना शहर महानगरपालिकेनं आज शहरातल्या बसस्थानक परिसरात मुख्य रस्त्यावर आलेली 20 अतिक्रमणं हटवली. शहरात गेल्या 2 दिवसांपासून हाती घेण्यात आलेली ही अतिक्रमण हटाव मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचं मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितलं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची हिवाळी सत्र परीक्षा येत्या 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्या अनुषंगानं पदवी तसंच पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमांच्या नियमित विद्यार्थ्यांनी येत्या 15 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं गृहपाठ सादर करावेत असं आवाहन विद्यापीठ प्रशासनानं केलं आहे. मुंबईसह राज्यात पुन्हा थंडी सुरू झाली आहे. गेल्या 9 वर्षातल्या सर्वात कमी तापमानाची मुंबईत नोंद झाली असून मुंबईत किमान तापमान 20 अंशांपर्यंत घसरलं आहे. नाशिकमध्ये देखील तापमानात घट झाली असून आज सकाळी नाशिकमध्ये 9.4 अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये 6.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबईसह नाशिक आणि पुण्यात येत्या 24 तासात थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्याकडे महाराष्ट्राची घोडदौड सुरू. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपालांचं प्रतिपादन. विधिज्ञ राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड. राज्य सरकारचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती आणि लाडकी बहीण योजनेच्या छाननीबाबतचं वृत्त निराधार असल्याचं माजी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.